93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. आणि जसं थोड्या वेळापूर्वी आपण पुण्याच्या श्रुती सोबत बोलत होतो आणि आपण जाणून घेतलं की तिनं एक फार महत्वाचा इनिशिएटिव्ह घेतला. गणवेश फिल्मची स्टारकास्ट जेव्हा तिच्या स्टुडिओमध्ये आली होती, ती जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारत होती, तेव्हा जाणवलं की एका गणवेशासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रचंड स्ट्रगल करावा लागतो. आणि म्हणूनच आपण हा इनिशिएटिव्ह का घेऊ नये की बाबा रे, एक 300 रुपयासारखी छोटीशी अमाऊंट आहे जी मी कॉन्ट्रीब्युट करेल ह्या विद्यार्थ्यांना एक गणवेश मिळावा ह्याकरता. आणि 300 रुपये आपण नक्कीच बेअर करू शकतो. त्याच विषयासंदर्भात अजूनही पुढं श्रुतीसोबत बोलणं सुरू आहे. ही कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचा हा जो थॉट आहे, आता आपल्या नाशिक स्टेशनला सुद्धा आपण या गोष्टीला सुरुवात करणार आहोत, आपण औरंगाबादला सुद्धा सुरुवात करणार आहोत. खरंच अप्रतिम थॉट आहे हा.
थँक्यू सो मच. आणि थँक्स टू यू गाईज, कारण तुम्ही सुद्धा नाशिककरांना ह्यासाठी विचारताय.
बरोबर,
सुद्धा नाशिककरांना एक रिक्वेस्ट करेन की 300 रुपये तुम्ही असेच कधी वडापाव, कधी खाण्यामध्ये, कधी पार्ट्यांमध्ये घालवले असतील. 300 काहीच नाहीत, खूप शुल्लक किंमत आहे आणि ज्यामध्ये आपण एक युनिफॉर्म नक्कीच डोनेट करू शकतो. काय आहे ते तू सांगशील रुद्र. आणि त्यांना प्लीज माझी मी रिक्वेस्ट आहे की आपण एका मुलाच्या अंगावर नवीन युनिफॉर्म बघण्याचा प्रयत्न करूयात.
क्या बात आहे, क्या बात आहे. ऍक्च्युली व्हेरी गुड, फार सुंदर कन्सेप्ट आहे ही. आणि खरं तर ही कन्सेप्ट तुझ्या डोक्यातली आहे, तुझ्या मनात हा विचार आला, त्यासाठी तुला आधी तर सलाम. आणि तू जो इनिशिएटिव्ह घेतला, संपूर्ण पुण्याला प्रेरित केला, आता संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरित करतेस. ग्रेट ग्रेट ग्रेट.
थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. आणि हे सगळं पॉसिबल होणार आहे जेव्हा आपल्या सगळ्यांचाच हात त्या इनिशिएटिव्हला लागणार आहे.
डेफिनेटली. आणि नाशिक तुम्हाला या इनिशिएटिव्ह मध्ये स्वतःचा सपोर्ट द्यायचा असेल तर मोबाईलच्या मेसेज विंडो मध्ये जात आहे, तुम्ही टाईप करताय रेड स्पेस NS स्पेस डोनेशन स्पेस your name and send it to 58585.
Super Hits 93.5 Red FM. Bajate Raho.